चीनी मंडी .com पॉडकास्ट।
एफआरपी न दिलेल्या साखर कारखान्यांना नोटीस। साखर कारखान्याला ऊस दिल्यानंतर 14 दिवसात संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर त्याचं बिल जमा करणं कारखान्यासाठी बंधनकारक आहे। ऊस नियंत्रण कायद्यात तशी तरतूद आहे। अन्यथा थकबाकीवर शेतकऱ्याला कारखान्याकडून व्याज द्यावं लागतं। त्यामुळंच सांगली जिल्ह्यातील एफआरपी न जमा केलेल्या कारखान्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे। साखर आयुक्त कार्यालयानं फेब्रुवारी महिन्यात सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर कारवाई संदर्भात नोटीस पाठवली होती। त्यात 5 साखर कारखान्यांचा समावेश होता। त्याची दखल घेऊन जिल्ह्यातील काही कारखान्यांनी एफआरपीचे पैसे तातडीनं जमा केले, पण माणगंगा साखर कारखान्यानं पैसे जमा केले नव्हते। त्यामुळंच त्या कारखान्याला आता कारवाईची नोटीस बजावण्यात येणार आहे। यासंदर्भात साखर आयुक्तालयाकडून जिल्हा प्रशासनाला ईमेल पाठवण्यात आला आहे। त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर तहसीलदारांमार्फत माणगंगा कारखान्याला नोटीस जारी करणार आहे।